नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कौस्तुभ बाबतीत तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आयज सावन सुरू जातले. घरमंत्री अमित शाह आणि हुंवार व्यवस्थापनाच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर घेतली उचेल्या पावण्यावेली बसका. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका झारखंडातल्या हजारीबागातल्या एका व्यावसायिक टोळेन लीक केल्ली अशें बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेन म्हळां. केंद्रीय कोळसो आणि खण मंत्री जी किशन रेड्डी आणि कोळसो आणि खण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे आयज नवी दिल्लीत महत्वाच्या खण ब्लॉकांच्या लिलावाच्या चौथ्या पावण्याचे करतले उक्तावण. आणि दादल्यांच्या आयसीसी संवसारीक कप टी20 क्रिकेट सर्तीत आयज भारत सुपर 8 फेरयेत ऑस्ट्रेलिया आड झुजतलो. आता पुराय खबरो. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आयज सावन सुरू जातले. अधिवेशनात नव्यान वेचून आयिल्ल्या खासदारांक सोपूत दितले. हंगामी सभापती म्हण नेमिल्ले भाजपाचे वरिष्ठ खासदार भरत रुहारी महताब नव्यान वेचून आयिल्ल्या लोकसभा खासदारांक सोपूत दितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे 27 जूनाक लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बसकेत अभिभाषण जातले. राज्यसभेचे अधिवेशन ह्या महिन्याच्या 27 तारखेक सुरू जातले. संसदेचे अधिवेशन फुडल्या महिन्याच्या 3 तारखेक सोपतले. संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी आयज सावन सुरू जावपी 18व्या लोकसभेच्या अधिवेशनात सगळ्या नव्यान वेचून आयिल्ल्या खासदारांक येवकार दिला. एका सोशल मीडिया पोस्टवरवी श्री रिजिजू हांणी म्हळे सगळ्या वांगड्यांक शक्य तितली मजत दिवपाक आपूण तयार आसा. सभागाराच्या कामकाजात सगळे वांगडी समन्वय दवरतले अशी आस्तूय तांणी ह्या वेळार उक्तायली. घरमंत्री अमित शाह हांणी भारतीय हवामान खात्याक आणि केंद्रीय उदकाळ आयोगाक हुंवाराचे बरे तरेन वेवस्थापन करपा खातीर न्हयांच्या उदका पातळीची अदमास पद्दत सुधारपाचे यत्न करचे अशे निर्देश दिल्यात. हुंवार वेवस्थापनाच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर नवी दिल्लीत शाह हांच्या अध्यक्षतेखाला उचेल्या पांवड्यावेली बसका काल जाली. देशात हुंवाराचे धोके उणे करपा खातीर व्यापक आणि दुर्गामी धोरणाची अंमलबजावणी करपा खातीर दीर्घकालीन उपाययोजनांचो नियाळ ह्या वेळार घेतलो. वीज पडपा संबंधी आयएमडीचे अलर्ट्स एसएमएस टीव्ही एफएम रेडिओ आणि हेर माध्यमातल्यान लोकांमेरेन पावचे असे निर्देश त्यांनी दिले. वेगवेगळ्या खात्यांनी विकसित केल्ल्या हवामान पावस आणि हुंवाराची शिटकावणी संबंधित एप्स एकत्रित करपाच्या गरजेचेर त्यांनी भर दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशातले आपत्ती व्यवस्थापन शून्य जिवीत हानी हे उद्दिष्ट दवरून मुखार वता असे त्यांनी सांगले. हुंवाराच्या अदमासाक वापरिल्ल्या सगळ्या उपकरणांच्या कार्यपद्धतीची चौकशी पुराय करपाचो निर्देश त्यांनी केंद्रीय उदका आयोगाक आणि हवामान खात्याक दिलो. तसेच सगळ्या मुखेल धरणांचे दार बऱ्या स्थितीत आशिल्ल्याची खात्री करपाचे निर्देश त्यांनी दिल्यात. केंद्रीय उदका आयोगाची हुंवार निरीक्षण केंद्रां देशाच्या गरजाप्रमाण आणि आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाण असूंक जाय असे त्यांनी ह्या वेळार सांगले. सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याचे राखण करपाखातीर सक्रिय पावला उखलीत आसा असे नीट यूजी परीक्षेच्या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयान हालीच उखलिल्ल्या पावलांचेर यूजीसीचे अध्यक्ष ममिदला जगदीश कुमार हांणी म्हळा. आकाशवाणीकडेन ते उलयताले. देशातल्या परीक्षांची विश्वासार्हता तिगोवपाखातीर सरकारान फाटल्या कांय दिसात खुपशी पावलां उखल्ल्यात. प्रतिष्ठीत तज्ञांचो आसपाव आशिल्ली समिती लेगीत स्थापन केल्या असे यूजीसीच्या अध्यक्षांनी ह्या वेळार म्हळे. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल अबुधाबीत युएएचे विदेश मंत्री शेख अब्दुल्ला बीन झायेद बीन सुलतान अल नाहयान हांची भेट घेतली. दोन्ही देशांमधल्या वाढत्या व्यापक धोरणात्मक भागीदारीचे खोलायन आणि अर्थपूर्ण चर्चा झाली असे हेवार डॉ जयशंकर हांणी सोशल मीडिया पोस्टवरवी म्हळे. प्रादेशिक आणि संसारीक मुद्द्यांचे युएईच्या विदेश मंत्र्यांनी केल्ल्या चर्चेची त्यांनी हेवेळार तोखणाय केली. राज्यात समान नागरी संहिता लागू केल्ल्याविषयी उत्तराखंडचे मुखेलमंत्री पुष्कर सिंह धामी हांका काल मुंबईत प्रतिष्ठीत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कारान भोवमानीत केले. दीपकमल फाउंडेशनान मुखेलमंत्री धामी हांका उत्तराखंडात युसीसीची देशात सगळ्यात पहिली अंमलबजावणी करून आदले राजकारणी आणि बॅरिस्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सपन पुराय केल्ल्याविषयी या पुरस्कारान भोवमानीत केले. काल उत्तराखंडच्या मुखेलमंत्र्यांनी मुंबईतल्या नामनेच्या सिद्धिविनायक देवळाक भेट दिली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान ऐकतात. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका झारखंडातल्या हजारीबागातल्या एका व्यावसायिक टोळेन लीक केल्ली अशा बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेन म्हळा. या टोळीतल्या 13 जणांक खास तपास पथकान अटक केल्या आणि या प्रकरणाचा तपास सुरू आसा. फुडल्या तपासाखातीर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडेन दितले अशें आर्थिक गुन्यांव शाखेन म्हळा. केंद्रीय कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी आनी कोळसो आनी खण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे आयज नवी दिल्लीत म्हत्वाच्या खण ब्लॉकांच्या लिलावाच्या चौथ्या पावण्याचे उक्तावण करतले. हातून दोन अधिसूचित खासगी तपास एजन्सींक प्रमाणपत्रां दिवपाचो आसपाव आसा अशें मंत्रालयान सांगला. खनिज संपत्ती काडपाची कार्यक्षमताय वाडोवपा खातीर आनी ताचे रुपांतर कार्यक्षम अर्थिक मिश्रधातू आनी धातूत करपा खातीर स्टार्टअप संशोधन आनी विकास संस्थांक अनुदानाची मान्यताय पत्रां दितले अशें मंत्रालयान सांगला. संशोधन परवानो धारकांक संशोधन खर्चाची अंशीक परतफेड करपाची येवजणूय ह्या वेळार जाहीर करपाची आसा. देशाच्या आर्थिक उदरगतीत आणि खनिज सुरक्षतेत महत्वपूर्ण खनिजांची भूमिका महत्वाची आसा असे मंत्रालयान सांगले. खण आणि खनिज उदरगत आणि नियमन कायद्यात 2023 वर्षा दुरुस्ती केली. हाचे खाला केंद्र सरकाराक 24 महत्वाच्या आणि रणनितीच्या खनिजांक सूट दिवपाक मान्यताय दिवपाचो अधिकार मेळ्ळो. जम्मू आणि काश्मीरातल्या श्रीनगर शाराक संवसारीक हस्तकला परिषदेन अधिकृतपणान संवसारीक हस्तकला शार म्हणून मान्यताय दिल्या. उपराज्यपाल मनोज सिन्हा हांणी ह्या विशीं मनाकाळजासावन परबी फेटयली. कारागिरांच्या खर यत्न आणि असामान्य प्रतिभेचो पुरावो असा असे ताणी ह्या वेळार म्हळे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जम्मू काश्मीरातल्या हस्तकला आणि हातमाग क्षेत्राक खूप उर्बा दिल्या असे ताणी सांगले. आता सांस्कृतिक आणि हस्तकला दायजाची आवड आशिल्ले पर्यटक श्रीनगराकडेन चड आकर्षित जातले अशी आस्त आसा. हे आदी 2021 श्रीनगराक हस्तकले खातीर युनेस्को क्रिएटीव्ह सिटी म्हण मान्यताय मेळिल्ली. दादल्यांच्या आयसीसी संवसारीक कप T20 क्रिकेट सर्तीत आयज भारत सुपर 8 फेरयेत ऑस्ट्रेलिया आड झुजतलो. हो खेळ भारतीय वेळेप्रमाण राती 8 वरांचेर सेंट लुसिया ग्रॉस आयलंडातल्या डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमाचेर जातलो. याआधी या दोन्ही पंगडांमध्ये झालेल्या 31 T20 खेळात भारतान 19 खेळांनी जैत जोडला तर ऑस्ट्रेलियान फकत 11 खेळात जैत जोडला तर एक खेळ बादाबाद उरला. काल राती बार्बाडोसातल्या ब्रिजटाऊनात झालेल्या खेळात आदले वस्तात इंग्लंडान सरयजमान युएस पंगडाचेर 10 गड्यांनी जैत जोडून उपांत्य फेरयेत पावल घाले. भारतीय बायला क्रिकेट पंगडान बंगळुरूतल्या एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर झालेल्या तिसऱ्या आणि निमण्या एका दिसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेक 6 गड्यांनी हारोवन ह्या खेळामध्ये 3-0 असे जैत जोडले. दक्षिण आफ्रिकेन गुरुबावलो जिंकून पहिली फलंदाजी करपाचा निर्णय घेतिल्लो. भारताच्या दिप्ती शर्मान बेसबदी गोलंदाजी करताना 27 धावण्यात 2 गडे बाद केले. दक्षिण आफ्रिकेचो डाव 215 धावण्यात सोपलो. त्या उपरांत स्मृती मंधान 90 धावण्यो करून भारताक ह्या खेळात जैत मिळवून दिले. फ्रँकफर्टात युरो 2024 खेळा सर्तीत अ गटात जर्मनी आणि स्वित्झर्लंड पंगडामध्ये जाल्लो खेळ बादाबाद उरलो. निकोलस फुलक्रग हाणी उसरा केल्ल्या गोलाक लागून जर्मनी पंगडान हो खेळ एक एक असो बादाबाद दवरपाक यश मेळयले. हवामान खात्यान फुडले 5 दीस दक्षिण भारतात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. नैऋत्य पावस अरबी दर्याच्या आणि काय वाठारांकडेन गुजरात महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड ओडिशा आणि झारखंडकडेन फुडे सरला. फुडल्या काही दिसांनी मान्सून आणि पुढे वचपाची शक्यता असा. अस्तंत मध्य प्रदेश गुजरात आणि अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर आयज जायत्या सुवातांनी गडगड वीज आणि खर वाऱ्यासयत पावस पडू येता असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला. उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि ओडिशा हंगा फुडल्या 5 दिसांनी गडगड वीज आणि खर वाऱ्यासयत पावस पडपाची शक्यता असा. फुडले 5 दीस ईशान्य भारत आणि अस्तंत बंगालात उटंगाराच्या पावसाची शक्यता असा. मजगती अस्तंत उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्लीतल्या काय सुवातांनी आयज आणि फाल्या खर काजळाची परिस्थिती तिगून उरपाची शक्यता असा असे हवामान खात्यान कळीत केला. आणि आता खबरसपोच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आयज सावन सुरू जातले. घरमंत्री अमित शहा हांणी हुंवार वेवस्थापनाच्या तयारीचो निर्णय घेवपा खातीर घेतली उंचेल्या पावण्यावेली बसका. नीट UG परिक्षेची प्रश्नपत्रिका झारखंडातल्या हजारीबागातल्या एका व्यावसायिक टोळेन लीक केल्ली असे बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्ह्यांव शाखेन म्हळा. केंद्रीय कोळसो आणि खण मंत्री जी किशन रेड्डी आणि कोळसो आणि खण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे आयज नवी दिल्लीत महत्वाच्या खण ब्लॉकांच्या लिलावाच्या चौथ्या पावण्याचे करतले उक्तावण. आणि दादल्यांच्या आयसीसी संवसारीक कप T20 क्रिकेट सर्तीत आयज भारत सुपर 8 फेरयेत ऑस्ट्रेलिया आड झुजतलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.